वधनी
काय म्हणतेस?
बघा आपण दोघं नवरा बायको सारखं भांडत असते. अहो आपल्या शेजारच्या खोलीत आलेलं नवीन जोडपं बघा
काय,
तिचा नवरा तिच्यावर सारखं प्रेम करत असतोय.
असं
सकाळी ऑफिसला जाताना प्रेम करतोय, संध्याकाळी ऑफिसवर ना आल्यावर प्रेम करतोय, सारखं आपलं प्रेम करत असतोय. मी म्हणते तुम्ही असं का नाही करत?
आज मी बी केलं असत प्रेम, पण काय करणार, तिची आणि माझी सध्या ओळख नाही ना.
तुमच्या जिभेला काय हाड?
बघ 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 बघ, लागलीच परत भांडाया.
अव मी तुमच्याशी किती भांडले तरी माझं प्रेम पाडाच्या आंब्यावानी ग्वार आहे.
पिकलाय अंबा.